सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. फलक लावणं ही गोष्ट आपल्याला अजिबात खरं तर आवडत नाही. आता आपल्यामध्ये आहे ना बऱ्याच लोकांचा समावेश होतो, खूप मोठा टक्का आहे ज्यांना ते शुभेच्छा फलक ते वाचण्यात पाहण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो. काही फलक असे होते जे शिवजयंती निमित्त लावण्यात आले होते शहरात, आणि या सर्व फलकांपैकी काही फलकांवर जे चेहरे फोटो झळकत होते त्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकसुद्धा होते. या गोष्टीची जाण पोलिसांना आली आणि त्यांनी लागलीच्या लागली त्याच रात्री म्हणजे पूर्वसंध्येलाच त्यांनी जाऊन शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाच जाऊन असे लोक ज्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांचा फोटो जर दिसला तर ते फलक डायरेक्ट काढून टाकले. व्हेरी गुड, अप्रतिम कार्यवाही, सुंदर गोष्ट. यु नो या गोष्टीचा परिणाम खूप पाहायला मिळतो. शहरातली जी तरुणाई आहे ना त्यांच्यावर एक खूप पॉझिटिव्ह इफेक्ट या गोष्टीचा दिसून येतो. नाही तर काय होतं, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असले तर त्यांचे फलक लागतात, असे काही कॅल्क्युलेशन तयार व्हायलासुद्धा वेळ लागत नाही. असं काही नसतं पोरांनो, गुन्हेगारी व्यक्ती जी असतात, गुन्हेगारी प्रवृत्ती ज्या माणसाची असते त्याचा शेवट हा कारागृहापर्यंतच असतो. त्यामुळे हे असले प्रकार आपल्याला काही एक करायचे नाही आहेत. रुद्र आहे तुमच्यासोबत. बो मी बेस्ट ऑफ मॉर्निंग नंबर 1 म्हणणार होतो. हा मॉर्निंग नंबर 1 आहे, मॉर्निंग नंबर 1 मध्ये बजाते राहो.